नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. आदर्श आचारसंहिता पालनाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाची भाजप आणि काँग्रेसला नोटीस. राज्यात विधानसभा निवडणुका अखेरच्या टप्प्यात, मुंबईत आज महाविकास आघाडीची समारोपाची जाहीर सभा. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजप बूथ कार्यकर्त्यांशी संवाद. मतदार जनजागृतीसाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि यंदाचा अनंत भालेराव पुरस्कार निवृत्त पोलीस अधिकारी डॉ मीरा बोरवणकर यांना जाहीर. आता सविस्तर बातम्या. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात आदर्श आचारसंहिता पालनाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगानं भाजप आणि काँग्रेसला नोटीस बजावली आहे. या दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात प्रचारादरम्यान आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल केल्यानंतर आयोगानं या नोटीसा बजावल्या. उद्या सोमवारी दुपारी 1 वाजेपर्यंत दोन्ही पक्षांनी याबद्दल उत्तर देण्याचे निर्देश आयोगानं दिले आहेत. लोकसभा निवडणुकांसाठी 22 मे रोजी जारी केलेल्या सूचनांचं पालन करून दोन्ही पक्षांच्या स्टार प्रचारक आणि नेत्यांनी प्रचारादरम्यान सभ्यतेचं पालन करावं असंही या नोटीसीत म्हटलं आहे. राज्यात विधानसभा निवडणुका अखेरच्या टप्प्यात आल्या असून उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे. मुंबईत आज महाविकास आघाडीची समारोपाची जाहीर सभा होणार असून या सभेसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. तर भाजपच्या वतीनं 3 केंद्रीय मंत्री आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक वरिष्ठ नेते प्रचारासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची आज दुपारी पुण्यात प्रचारसभा होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नमो अॅपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मेरा बूथ सबसे मजबूत या संकल्पनेतून साधलेल्या या संवादात पंतप्रधानांनी महायुतीच्या कामाबद्दल जनता समाधानी असल्याचा विश्वास व्यक्त केला. भाजप सुरुवातीपासून मध्यम वर्गाच्या आकांक्षावर लक्ष केंद्रीत करत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत मध्यम वर्गाचं योगदान सगळ्यात जास्त असल्याचं लक्षात घेऊन त्यांच्यावरचा कराचा बोजा कमी केल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. केंद्र सरकारनं आरक्षणाचं प्रमाण 50% वर न्यावं आणि जातीनिहाय जनगणना करावी असं आव्हान काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी दिलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डी मतदारसंघातल्या साकुरी इथल्या प्रचारसभेत काल त्या बोलत होत्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे इथं प्रचारसभा घेतली. देशाच्या विकासात काँग्रेसनं अमूल्य योगदान दिलं असून काँग्रेस नेहमीच शेवटच्या घटकाचा सर्वात आधी विचार करते असं ते म्हणाले. येत्या 5 वर्षात मुंबईकरांचा रेल्वे प्रवासाचा अनुभव मोठ्या प्रमाणात सुखद होईल असं आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेला संबोधित करत होते. मनोरंजन क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळ यावं यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी या संस्थेची स्थापना करायला केंद्र सरकारनं मंजुरी दिली असून यातली पहिली संस्था मुंबईत सुरू होणार असल्याची घोषणा वैष्णव यांनी यावेळी केली. महाराष्ट्रात राजकीय स्थिरतेसाठी तसंच विकास आणि सुरक्षिततेसाठी महायुती हाच पर्याय आहे असं मत भारतीय जनता पक्षाचे नेते सत्यपाल सिंह यांनी व्यक्त केलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. कायदा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं महाराष्ट्र हे चांगलं राज्य असल्यानं इथं गुंतवणूकही वाढत आहे असं सिंह यांनी सांगितलं. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची काल छत्रपती संभाजीनगर इथं प्रचारसभा झाली. मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय आणि मुस्लिमांचं आरक्षण संसदेत आणि विधानसभेत लोकप्रतिनिधीच वाचवत असतात. हे आरक्षण वाचवण्यासाठीच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. जालना जिल्ह्यात महायुतीचे भोकरदनचे उमेदवार संतोष दानवे यांनी काल ग्रामीण भागात प्रचार फेरीच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला. छत्रपती संभाजीनगर इथं महाविकास आघाडीचे नेते अंबादास दानवे यांनी काल पैठणचे महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता गोरडे यांच्या प्रचारार्थ चित्ते पिंपळगाव इथं सभा घेतली. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांनी जनतेशी संवाद साधला. लातूर शहर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ अर्चना पाटील चाकूरकर यांच्या प्रचारार्थ आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण यांनी रोड शो केला. भाजप नेते डॉ भागवत कराड यांनी काल धाराशिव इथं माध्यमांशी संवाद साधला. राज्याच्या विकासासाठी आवश्यक असलेलं स्थिर सरकार महायुतीस देऊ शकते असं त्यांनी नमूद केलं. विधानसभा निवडणुकीत राज्यात मतदानाचं प्रमाण वाढावं यासाठी राज्यात अनेक ठिकाणी विशेष संकल्पना घेऊन मतदान केंद्र उभारली जात आहेत. यात जैवविविधता, सांस्कृतिक सामाजिक वारशांचं दर्शन, स्तन्यदा, गर्भवती महिलांसाठी हिरकणी मतदान केंद्र, युवा, दिव्यांग तसंच महिला संचलित विशेष मतदान केंद्र उभारली जात आहेत. दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, पिण्याचं पाणी तसंच स्वच्छतागृहांची सोय देखील उपलब्ध असणार आहे. येत्या निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन सर्व मतदारांना करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर इथली एमबीएची विद्यार्थिनी असलेली साक्षी वैद्य या नवमतदार तरुणीनेही सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
मी साक्षी रामनारायण वैद्य एमबीए फर्स्ट इयरमध्ये शिकत आहे. भावी आमदार निवडण्याचा अधिकार मला पहिल्यांदाच राज्य घटनेच्या माध्यमातून मिळाला असल्यामुळे मी योग्य अशा उमेदवाराला माझे पहिले मत देणार आहे. माझे मत निस्वार्थ लोकसेवा करणाऱ्या योग्य अशा उमेदवाराला देऊन माझे मतदानाचा हक्क मी बजावणार आहे.
नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी नागरिकांना येत्या बुधवारी 20 नोव्हेंबरला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
आपण आपली लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे ही माझी नम्र विनंती. मतदान करणे हा आपला एक हक्क आहे. का मतदान हा एक राष्ट्रीय सण आहे. लोकशाही भक्कम करण्यासाठी संविधाने दिलेला आपल्याला तो अधिकार आहे आणि आपण तो जरूर वापरावा.
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 8वा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 आकाशवाणीवरून प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज सांगली जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. स्वीप कार्यक्रमांतर्गत राज्यभर मतदार जनजागृतीपर उपक्रम राबवले जात आहेत. लातूर जिल्ह्यात अभंग, गवळणी, भारूड, गोंधळगीत, गोपोवाडा अशा पारंपरिक कलाप्रकारांचा अभिनव वापर केला जात आहे. जिल्ह्यात 121 शाळांमधल्या विद्यार्थ्यांमार्फत 1,03,000 जास्त पालकांपर्यंत पोहोचत मतदानाचं संकल्पपत्र भरून घेण्यात आलं. लातूर इथं काल जिल्हा क्रीडा संकुलात वॉकेथॉन मॅरेथॉन रॅली काढण्यात आली. या वॉकेथॉन स्पर्धेपूर्वी युवक, युवती आणि खेळाडूंना मतदार जागृतीची शपथ देण्यात आली. तुळजापूर इथं 37 शाळेतील 3,700 विद्यार्थी तसंच 321 शिक्षकांसह जनजागृती फेरी काढण्यात आली. हातात घोषवाक्याचे फलक घेऊन शहरातील विविध भागातून या फेरीनं जनजागृती केली. नांदेड शहरात काल मतदान जनजागृतीसाठी दुचाकी फेरी काढण्यात आली. या जनजागृती फेरीत महापालिकेतील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. निवृत्त पोलीस अधिकारी डॉ मीरा बोरवणकर यांना यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. अनंत भालेराव प्रतिष्ठानचे संजीव कुलकर्णी आणि हेमंत मिरखेलकर यांनी नांदेड इथं ही माहिती दिली. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि 50,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 8 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणाऱ्या विशेष कार्यक्रमात डॉ मीरा बोणवरकर यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. राज्याचं टपाली मतपत्रिका राज्य समन्वय केंद्र छत्रपती संभाजीनगर इथं उभारण्यात आलं आहे. सर्व 288 विधानसभा मतदारसंघातल्या टपाली मतपत्रिकांचं संकलन तसंच वितरण या केंद्रातून केलं जात आहे. मतदान झालेल्या सुमारे 22,000 अधिक तसंच कोऱ्या मतपत्रिकांचं हस्तांतरण या ठिकाणी सुरू असल्याची माहिती नोडल अधिकारी प्रभोदय मुळे यांनी दिली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी काल या केंद्राला भेट देऊन कामाची पाहणी केली. जालना जिल्ह्यातल्या 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये 1,755 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांना ने आण करण्यासाठी व्हीलचेअर पुरवण्यात आले असून सर्वच केंद्रांवर दिव्यांग मतदारांना मदत करण्यासाठी विशेष 2 स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. परभणी जिल्ह्यातल्या पाथरी मतदारसंघात 531 मतदारांचं गृहमतदान घेण्यात आलं. यामध्ये 485 वयोवृद्ध आणि 46 दिव्यांगांचा समावेश आहे. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात 447 ज्येष्ठ नागरिक तसंच 69 दिव्यांग मतदारांनी गृहमतदान सुविधेमार्फत मतदान केलं. बीडच्या केज मतदारसंघातले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सचिन चव्हाण प्रचार करत असताना त्यांच्या तोंडाला काळं फासत मारहाण केल्याची घटना काल घडली. सचिन चव्हाण यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी केला आहे. दरम्यान परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख खोडगाव सावरगाव इथं प्रचारासाठी गेले असता काही लोकांनी घोषणाबाजी केली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. आचार आचारसंहिता पालनाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाची भाजप आणि काँग्रेसला नोटीस. राज्यात विधानसभा निवडणुका अखेरच्या टप्प्यात, मुंबईत आज महाविकास आघाडीची समारोपाची जाहीर सभा आणि मतदार जनजागृतीसाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.